भाविक रसिकांनो, मंगलमूर्ती श्री गजाननाला गायन आणि वादन यांची मनापासून आवड होती, म्हणून देवर्षी नारद आणि तुंबर गजाननाची स्तुती गायनाद्वारे करायचे. साक्षात ब्रह्मदेव मृदंगावर ताल धरायचे आणि स्वतः मंगलमूर्ती गजानन त्या गायनवादनावर तांडव नृत्य करायचे. म्हणून श्री गजाननाला 21 दुर्वांकूर आपणही अर्पण करूया या भक्तिगीताद्वारे. सादर करताय उषा मंगेशकर आणि रघुनाथ बोबडे.
गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला. गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला. मोरया स्फूर्ति दे तव भजना, आलो शरण तुला. शिवतनया देई कृपेची छाया, आलो शरण तुला. चिंतामणी मनला गोतव ध्यानी, आलो शरण तुला. गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला. गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला.
आलो शरण तुला.
गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला. गजानना वंदन हे तव चरणा, आलो शरण तुला.
गणपती देई मनाला शांती, आ आलो शरण तुला वक्रतुंडा शोभतसे तव शुंडा आलो शरण तुला गणाधीशा दूर करी भव पाशा आलो शरण तुला
गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला शरण तुला गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला
गणेशा पाव अमा जगदीशा आलो शरण तुला विद्याधरा अंती ने तव द्वारा आलो शरण तुला
गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला गजानना वंदन हे तव चरणा आलो शरण तुला।